नमस्कार, मी अर्चना हुगाडे घेऊन येते आपल्यासाठी माझ्या बालमित्रांसाठी मराठी साहित्यातील काही अनमोल साहित्यरत्ने। तर आज मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे साने गुरुजींच्या अनमोल गोष्टीतील एक गोष्ट, मरी आईची कहाणी। एक आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता। राजा मोठा पुण्याचा, मोठा भाग्याचा, पाच सुना, दोन्ही लेकी सासरी सुखाने नांदल्या सवरत्या। त्याचे राज्य म्हणजे सुखाचे, त्रास नाही, चिंता नाही, रोग नाही, राई नाही, कशाचा म्हणून उपद्रव नाही, सारे लोक सुखी होते। पण होता होता काय झाले, एकदा आखाडाचा महिना आला, झिमझिम पाऊस पडू लागला, शेते हिरवीगार दिसू लागली, गाईगुरांना चारा झाला, दूध दुपत्याची चंगळ झाली, शेतातली कामे संपली, सासूरवाशिणी माहेरपणाला माहेरी आल्या, आईबापांना आनंद झाला, माझी नव्या नवसाची भरल्या चुड्याची बाबी आली, तिला कुठं ठेवू असं झालं। रोज नवी नवी पक्वान्न होऊ लागली, नगरात आनंदी आनंद होता, खाण्यापिण्यात ताळतंत्र राहिलं नाही। इकडं काय झालं, मरी आई देवीनं हे सारं पाहिलं। तिनं मनात विचार केला, राजाच्या राज्यात जावं। लगबगा उठली, तिनं कुंकवाचा मळवट भरला, केस मोकळे सोडले आणि अनवाणी चालत निघाली। नगराच्या वेशीपाशी आली आणि तिनं आत डोकावून पाहिलं, तिला मोठा आनंद झाला। नगरात ती शिरली, तिचे रूप कसे होते, गाल बसलेले, डोळे खोल गेलेले, तोंड पांढरे फटफटीत आणि हाडांचा सांगाडा, फाटके तुटके वस्त्र नेसलेली अशी ती होती। मरी आई रस्तो रस्ती फिरू लागली, प्रत्येक घरात डोकावून पाही, घाण दिसली की शिरलीच तिथं। मरी आईची कृपा पुष्कळांवर होऊ लागली, लोक पटापट मरू लागले, मोठा कहर गुदरला, रोज 5-50 माणसं मरू लागली। वार्ता राजाच्या कानी गेली, राजाला फार वाईट वाटलं। माझी प्रजा कोण का मारते, मी कधी कुणाचं वाईट केलं नाही, देवाच्या सेवेत अंतर केलं नाही, गोरगरिबांना नाडलं नाही, कर वाटेल तसे घेतले नाहीत, मग देवाचा माझ्या राज्यावर कोप का। राजा दुःखी झाला, त्याला खाणेपिणे रुचेना, सुखविलास सुचेना, अनन्य भावाने देवाला शरण गेला आणि म्हणाला, देवा नारायणा, शेषशाही भगवाना, चुकले माकले क्षमा कर, माझी प्रजा सुखी कर। राजाच्या स्वप्नात देवाने दृष्टांत दिला, राजा उठ, अरे निजतोस काय, तुझ्या नगरात मरी आईचा फेरा आलाय ना, तिला नगराच्या बाहेर घालव, ती उद्या तुझ्या राजवाड्याकडे येणार आहे, तिच्या स्वागताची तयारी ठेव। राजा उठला, मरी आईच्या स्वागताची त्यानं तयारी केली, सर्व राजवाडा झाडून झुडून स्वच्छ केला होता, कण्या रांगोळ्या घातल्या होत्या, धूप दीप लावले होते, चंदनाचे सडे घातले होते, घाणीचं कुठं म्हणता कुठं नाव नव्हते। उंची उंची आसने मांडून राजा मरी आईची वाट पाहत बसला। मरी आई त्या दिवशी लवकर उठली व राजवाड्याकडे जाऊ लागली, परंतु राजवाड्यातली स्वच्छता पाहून ती दुःखी कष्टी झाली। राजाने मोठ्या मानाने तिला सिंहासनावर बसवले। राजा म्हणाला, आई आपण दुःखी कष्टी का, सेवेत काही न्यून आहे। मरी आई म्हणाली, काय सांगू राजा, मला तुझ्या राज्यात फारसे खायला मिळाले नाही। राजा म्हणाला, आई इतकी प्रजा बळी पडली तरी तू सुखी नाहीस। मरी आई म्हणाली, राजा माझी भूक तुला माहीत नाही, मी जाते तिथे गावची पांढर म्हणजे स्मशानातली राख मात्र शिल्लक ठेवते, तुझ्या नगरात मला पोटभर खायला मिळाले नाही, मी उपाशी आहे। राजाने विचारलं, आई माझे राज्य तुला आवडले नाही का। नाही रे, तितकेसे काही आवडले नाही, तुझे लोक फार स्वच्छतेने वागतात, घर स्वच्छ दिसले की माझे कपाळ उठते, ह त्या घरात मी शिरत नाही, या नगरात शिरले नी काय पाहिले, लेकी सुना घरी आलेल्या, घरेदारे स्वच्छ केलेली, रंगरंगोटी दिलेली, खाणंपिणं बेताचं चाललंय, शिळपाकं कोणी खातच नाही, पाणी गाळून आणि तापवून पितात, अशा घरी शिरावेसे वाटेना ना मला। राजा बोलला, मग मरी आई माझी इतकी माणसं कशी मेली ग। मरी आई म्हणाली, राजा थोडी घरं माझ्या आवडीची सापडली. त्या घरात मी गेले, दारातच उकिरडे होते. तिथे घाणीची रास साचलेली, माशांचे घोंगावणे चाललेलेच आहे. राजा, ह्या जागा मला फार आवडल्या. काही लोकांनी खाण्यात धरबंदच ठेवला नव्हता. वाटेल तेव्हा वाटेल तितके हवे तसे खात होते. त्यांच्यावर मी कृपा केली. राजा बोलला, मरी आई, तुझी कृपा आणखी कुणावर होते? मरी आई म्हणाली, तरणी ताठी मुले मला फार आवडतात. म्हातारी कोतारी अशक्त दुबळी मला आवडत नाहीत. नियमित वागणारी व स्वच्छतेची भोगती माणसे त्यांना भेटायला मी मेले तरी जाणार नाही. राजा, स्वच्छता मला आवडत नाही. लिंबाचा वास खपत नाही. जेवताना कोणी लिंब खात असेल तर मी तिथून पळ काढते. राजाने मनात विचार केला, मरी आईला स्वच्छता का आवडत नाही? ठीक आहे. राजाने नगरात दौंडी पिटवली, घरे दारे स्वच्छ ठेवा, दारात उकिरडे करू नका, शिळेपाके खाऊ नका, माशा अन्नावर बसू देऊ नका, पाणी गाळून तापवून घ्या, जेवताना लिंबाचा सढळ हाताने उपयोग करा. दौंडी लोकांनी ऐकली व लोक तसे करू लागले. मरी आई संतापली, रागाने खवळली, जशी नागिण. ती राजाकडे गेली आणि म्हणाली, राजा, मोठा रे कपटी आहेस तू, मला भुकेनं मारतोस. मी तुझ्यावर कोपली आहे, तुझ्या राज्यात फिरून म्हणून येणार नाही. राजाला आनंद झाला, लोक पुन्हा सुखी झाले. तुम्ही आम्ही पण सुखी होऊयात. अशी ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर बालमित्रांनो, अशाच प्रकारच्या छान छान गोष्टी घेऊन मी तुमच्या भेटीला येत जाईन. पण मित्रांनो, ऐकत रहा आणि आपल्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. आपण भेटूया प्रत्येक शुक्रवारी. पुन्हा भेटूया.